या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
कॅन्सर आणि त्याचा पुनरुद्भव या मालिकेमध्ये आज आपण मेंदूच्या कर्करोगाबद्दल माहिती घेणार आहोत. मेंदूचा कर्करोग किंवा यापैकी भयानक समजला जाणारा ग्लायोब्लास्टोमा या स्वरूपाचा कॅन्सर झाल्यानंतर तो शरीराच्या कोणत्या भागात किंवा अवयवामध्ये परत येण्याची शक्यता असते?
मेंदूचा कॅन्सर किंवा ज्याला ब्रेन ट्युमर्स असं संबोधलं जातं, याचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी एका ॲग्रेसिव्ह समजल्या जाणाऱ्या ग्लायोब्लास्टोमा या उपप्रकाराची आज आपण माहिती घेणार आहोत. आज आपण या स्वरूपाचा कॅन्सर झाल्यानंतर तो शरीराच्या कोणत्या भागात परत येतो याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर सर्वसाधारण ब्रेन ट्युमर्सपैकी 15% आढळणारा हा ग्लायोब्लास्टोमा आहे. हा भयानक असण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे ग्लायोब्लास्टोमा झालेल्या रुग्णांचे सरासरी आयुर्मान हे सुमारे 1 वर्षापर्यंत असते, तर केवळ सुमारे 5% रुग्ण हे 5 वर्षांपर्यंत जगू शकतात. दुर्दैवाने ग्लायोब्लास्टोमाचं निदान हे मूलतःच प्रगत अवस्थेत होताना दिसतं. सुरुवातीच्या काळात मेंदूमध्ये होणारी गाठ कोणतेही लक्षणं देत नाही आणि एका विशिष्ट आकारमानानंतरच रुग्णाला लक्षणं यायला लागतात आणि त्यावेळी मात्र हा ट्युमर मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आढळतो. तसंच या आजाराचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जसे इतर कॅन्सर्स शरीराच्या इतर अवयवांमध्ये झपाट्याने पसरताना दिसतात तशा स्वरूपाचा ग्लायोब्लास्टोमा नसतो, तर हा आजार मेंदूमध्येच पसरू शकतो किंवा बहुतांश वेळा प्राथमिक चिकित्सेने शस्त्रक्रियेद्वारा काढलेला ट्युमरच त्याच ठिकाणी वाढतो किंवा शस्त्रक्रियेपश्चात रेडिएशन दिल्यानंतर देखील हा ट्युमर त्याच जागी वाढल्याची उदाहरणे जास्तीत जास्त आढळतात. तसंच क्वचित प्रसंगी मात्र याचा प्रसार स्पायनल कॉर्डमध्ये म्हणजे मज्जारज्जूमध्ये होताना दिसतो. या ठिकाणी एक महत्त्वाची बाब नमूद करावीशी वाटते, ते म्हणजे ब्रेन ट्युमर्स आणि इतर कॅन्सर्सचा मेंदूमध्ये झालेला प्रादुर्भाव यामध्ये भिन्नता असते. ज्या वेळेला कॅन्सरचा प्रादुर्भाव केवळ मेंदूतून होतो त्याला मेंदूचा कर्करोग किंवा ब्रेन ट्युमर्स असं संबोधलं जातं, तर शरीराच्या इतर अवयवांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा प्रादुर्भाव जर मेंदूपर्यंत पोहोचत असेल आणि मेंदूमध्ये त्याच स्वरूपाच्या पेशी वाढत असतील तर त्याला मात्र ब्रेन मेटास्टॅसिस किंवा मेंदूमध्ये इतर कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला आहे असं समजलं जातं. स्वाभाविकच मेंदू हा अवयवच शरीरात सर्वात महत्त्वाचा असल्यामुळे आयुर्वेदामध्ये तर संपूर्ण शरीराचे ते मूलस्थान आहे असाच उल्लेख आहे. म्हणून आयुर्वेदाने शरीराचे वर्णन करताना ऊर्ध्वमूलमधशाखा अशा स्वरूपाचं केलेले आहे. एकंदरीतच मेंदूमध्ये होणारा कॅन्सर, मग तो प्राथमिक असो अथवा मेंदूमध्ये इतर कॅन्सर्सपासून निर्माण झालेल्या सेकंडरीज असोत, कॅन्सरमध्ये मेंदूची असणारी इन्व्हॉल्वमेंट ही गांभीर्यानेच घ्यावी लागते. आणि त्यातही ग्लायोब्लास्टोमा हा एक अत्यंत गंभीर प्रकारचा आजार होय.
या स्वरूपाच्या मेंदूच्या कर्करोगावर किंवा ग्लायोब्लास्टोमावर प्राथमिक चिकित्सा घेतल्यानंतर तो किती काळानंतर परत येऊ शकतो काय सांगाल आपण?
आधी उल्लेख केल्याप्रमाणे ग्लायोब्लास्टोमावर सर्वोत्तम समजली जाणारी चिकित्सा म्हणजे शस्त्रक्रिया होय. शस्त्रक्रियेद्वारे बहुतांश वेळा या कॅन्सरची गाठ संपूर्णपणे काढली जाऊ शकत नाही, त्याचे मूळ तसेच राहते. आणि नेमकी हीच या आजारातील भयानकता आहे. गाठ काढल्यानंतर सुमारे 1.5 महिन्यापासून ते 6 महिन्यांपर्यंतच या आजारामध्ये सरासरी, ज्याला प्रोग्रेशन फ्री सर्व्हायवल असं म्हटलं जातं, याचा अर्थच असा की साधारणतः 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या आजाराचा पुनरुद्भव होऊ शकतो. ग्लायोब्लास्टोमाच्या बाबतीत बोलायचं तर जवळपास 100% पुनरुद्भवाचा धोका असणाऱ्या कॅन्सर्सपैकी अग्रेसर असणारा हा कॅन्सर आहे.
अशा स्वरूपाचा हा भयंकर कॅन्सर परत येण्याची शक्यता रक्ताच्या किंवा इतर कोणत्या तपासण्यांवरून समजू शकते?
मेंदूच्या कर्करोगाची किंवा आत्ता आपण ग्लायोब्लास्टोमा या प्रकारच्या कॅन्सरची चर्चा करत आहोत, तर याचा पुनरुद्भव होत आहे हे समजण्याकरता, ज्याला आयुर्वेदामध्ये वैद्य संवेद्य किंवा रुग्ण संवेद्य म्हणजे जे रुग्णाला समजू शकतील अशी लक्षणं किंवा वैद्य जाणू शकेल अशी लक्षणं यावरून या कॅन्सरच्या परत येण्याची शक्यता वर्तवली जाते. याचबरोबर आधुनिक तपासण्यांमध्ये मेंदूचा MRI किंवा CT scan काढला जातो. सर्वसाधारणपणे अत्याधुनिक समजला जाणारा PET scan याचा वापर या प्रकारच्या कॅन्सरमध्ये कमीत कमी केला जातो, तर गेल्या काही वर्षांमध्ये रक्ताच्या तपासण्यांवरून देखील, ज्याला मॉलिक्युलर मार्कर्स असं संबोधलं जातं, यावरून देखील या आजाराचा पुनरुद्भव समजण्यास मदत होते. या सर्व तपासण्या उपलब्ध असल्या तरी देखील दवाखान्यामध्ये वैद्याने केलेली बारकाईने तपासणी याचे महत्त्व अनन्यसाधारण राहते. आणि म्हणूनच रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये ब्रेन ट्युमर्स किंवा ग्लायोब्लास्टोमा या रुग्णांमध्ये त्यांच्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय याबरोबरच रुग्णाची मानसिक स्थिती, कारण आयुर्वेदाने मनाला देखील एक इंद्रिय मानले आहे, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आज आपण मेंदूचा कर्करोग किंवा यापैकी भयानक समजला जाणारा ग्लायोब्लास्टोमा या कॅन्सरबद्दल सर्व श्रोत्यांना ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 0202453525 किंवा 2453-71-49. फोन नंबर पुन्हा एकदा 0202453525 किंवा 2453-71-49. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.